नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा विभागावरवी कौस्तुभ आपटे तुमका ह्यो प्रादेशिक खबरो दिता. राज्यात उष्णताय असून लेगीत मतदार मतदानाखातीर घरातल्यान भायर सरले हे वेचणुकेत काँग्रेस पक्ष उदरगतीविशी कांयच उलयना. तांणी फकत धर्माच्या जातीच्या नांवान समाजात फूट घालपाचो यत्न केलो. भाजपाचे राणी म्हजेर फटीचे आरोप केले अशे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळे. ते काल पणजेत पत्रकार परिषदेत उलयताले. यावेळार प्रदेशाध्यक्ष तशेच राज्यसभा खासदार सदानंद तानावडे आणि उत्तर गोयचे उमेदवार श्रीपाद नाईक हाजीर आशिल्ले. एसटी वा ओबीसी समाजातल्या दोघांक फुडे करून पुराय समाज भाजपा आड आसा असे दाखवपाचो यत्न केलो. आता मतदार विशेष करून नवे मतदार हुशार झाल्यात. तांणी काँग्रेसीच्या फुटीचे राजकारण स्विकारूंक ना असे मुखेलमंत्र्यांनी म्हळे. हे वेचणुके उपरांत काँग्रेस पक्ष फकत चार मतदारसंघापुरतोच उरला. उत्तर गोयात भाजपा 20 मतदारसंघात जाल्यार दक्षिणेत 14 मतदारसंघात मुखार उरतलो. दक्षिणेत आमी 6 मतदारसंघात मातशे उणे पडले तरी सांगे सावड्डे मडकय काणकोण शिरोड्या ह्या मतदारसंघांनी मेळपी आघाडेक लागून आमी ते भरून काडटले असो विश्वास मुखेलमंत्र्यांनी उक्तायलो. सदानंद तानावडे हांणी मतदार काँग्रेसीच्या दुबळ्या राजकारणाक जाप दितले तांकां तांचो जागो राखून दितले असो विश्वास तांणी उक्तायलो. श्रीपाद नाईक हांणी मतदारांचे उपकार मानले. ही आपली निमणी वेचणूक हे पक्षाक कळयला ते प्रमाण निर्णय घेतले असे तांणी स्पष्ट केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात दुसऱ्या नागरी सुवाळ्यात पद्म पुरस्कार भेटयल्यो. पद्म पुरस्कार हे देशातले सर्वोच्च नागरी पुरस्कार असतात. हातून पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणीत भवमान करतात. कला सामाजिक कार्य सार्वजनिक व्यवहार विज्ञान आणि अभियांत्रिकी व्यापार आणि उद्योग साहित्य आणि शिक्षण खेळ आणि नागरी सेवा ह्या सहित वेगवेगळे विषय आणि उपक्रमांखातीर हे पुरस्कार भेटयतात. दरवर्षा प्रजासत्ताक दिसा निमतान या पुरस्कारांची घोषणा करतात. फाटल्या महिन्यात 22 एप्रिलाक झाल्या सुवाळ्यात राष्ट्रपतींनी 3 पद्मविभूषण 8 पद्मभूषण आणि 55 पद्मश्री पुरस्कार भेटयल्ले. लोकसभा वेचणुके खातीर 76.06% मतदान झालं अशी माहिती मुखेल वेचणूक आयुक्त रमेश वर्मा हांणी दिल्या. या टक्केवारीत बॅलेट नोटींग तशेंच होम वोटींगाचो आसपाव ना अशी माहिती तांणी दिली. 2019 वर्सा लोकसभा वेचणुके खातीर 75% मतदान जाल्ले अशें तांणी सांगले. उत्तर गोयात 77.69% जाल्यार दक्षिण गोयात 74.47% मतदान जाले. जाल्यार वेचणुके दिसा म्हळ्यारूच 7 मेक 13 कागाळी नोंद केल्यो जाल्यार आचारसंहितेचो भंग केल्ल्या खातीर 38 कागाळी नोंद जाल्या. हातूंतल्या चडशा कागाळींचो विलो लायला अशें तांणी म्हळा. चडशा मतदारसंघांनी 80% परस मतदान जाले अशें तांणी हे वेळार सांगले. स्वयं पोर्टलावरवी एनसीईआरटीन सुरू केल्ल्या ऑनलाईन अभ्यासक्रमाचो लाव राज्यातल्या भुरग्यांनी घेवचो असे आवाहन राज्य शिक्षण प्रशिक्षण संस्थेन केला. 22 एप्रिल 2024 ते 30 सप्टेंबर 2024 मेरेन लेखाशास्त्र व्यवसाय अभ्यास जीवशास्त्र रसायनशास्त्र अर्थशास्त्र भूगोल गणित भौतिकी मानसशास्त्र इंग्लिश आणि समाजशास्त्र अशा 11 विषयात 11वी आणि 12वी वर्गांखातीर 28 ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केल्यात. ह्या अभ्यासक्रमाखातीरची नोंदणी 15 एप्रिल सावन सुरू झाल्या आणि 1 सप्टेंबर 2024 दिसा बंद जातली. शिक्षक आणि पालकांनी ह्या अभ्यासक्रमात वाटो घेऊन आशय आणि विषय हांचेकडेन वचपाच्यो पद्धती जाणून घेवच्यो असे राज्य शिक्षण प्रशिक्षण संस्थेन मागला. भौशीक कागाळीचे निवारण करपाक पीडब्ल्यूडी गोवा मोबाईल एप उपलब्ध केला. पिवपाचे उदक मलनिसरण खड्डे स्पीड ब्रेकर आणि रस्त्यावेली चिन्हां या संबंधीच्यो कागाळी हाताळपाक ह्या एपाचो वापर करू येता असे भौशीक बांधकाम खात्यान लोकांक आवाहन केला. हे आयओएस आणि अँड्रॉयड फोनार उपलब्ध असा आणि एप स्टोरावेल्यान डाऊनलोड करचे. ह्या एपावरवी खात्याक कागाळीचे अचूक स्थान आणि ह्याविशीची माहिती मेळटली जाका लागून त्यो कागाळी बेगोबेग निकालात काढपाक शकतले. नागरिकांक केल्ल्या कागाळीची सद्यस्थिती जाणून घेवपाक मेळटली आणि कागाळ सुटावी जाल्ल्याची सूचनाय तांकां मेळटली. मजगती एक हेल्प डेस्क 24 वरां 7 दीस उपलब्ध केला अशे खात्यान कळीत केला. आणि इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.